चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली। भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठं योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा जपणारे स्वतंत्र प्रतिभेचे मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्यानं कलाक्षेत्राची हानी झाली आहे। ते चित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दुवा होते। हा दुवा निखळला आहे अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे। शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, अभिनयातील मानदंड पृथ्वीराज कपूर द ग्रेट शोमन राज कपूर यांच्या कुटुंबाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेलं योगदान विसरता येण्यासारखं नाही। कुटुंबाचा हा वारसा ऋषी कपूर यांनी समर्थपणे पेलला। निखळ करमणूक आणि चित्रपटसृष्टीत आशयाच्या तंत्रज्ञानाच्या अंगानं नवे प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले। चित्रपटसृष्टीचा कलात्मक अंगीकार ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंतच्या प्रवासात ते सक्रिय राहिले। ते सहज सुंदर अभिनेता होते, तितकेच ते परखड आणि प्रांजळ व्यक्ती होते। रंगभूमी, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपल्या चिरतरुण व्यक्तिमत्वाप्रमाणे सृजनशील ठसा उमटवला आहे। चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीसाठी ते आश्वासक मार्गदर्शक होते। त्यांच्या निधनानं कलाकारांच्या दोन पिढ्यांना जोडणारा दुवा निखळला आहे। भारतीय कलाक्षेत्राची हानी झाली आहे। ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली।